चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी सॅनिटायझर आणि मास्क वाटप करावेत, मंत्र्यांचा सल्ला। देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमध्ये राजस्थानमध्ये देखील कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सुबेच्या सरकारनं कंबर कसली आहे। प्रदेशातील गावांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राजस्थान सरकार सतर्क आहे। 20 एप्रिलपासून गावांमध्ये शेती शेतकऱ्यांशी संबंधित असणारी कामं करण्यासाठी भारत सरकारनं सशर्त सूट दिली आहे। घरातून बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात आणि बाजारामध्ये जातेवेळी मास्क वापरण्यासारखे उपाय करण्यासाठी सांगितलं आहे। त्यामुळे कृषी काम करताना कोरोनाच्या धोक्यापासून वाचलं जाऊ शकेल। शेतकऱ्यांना कृषी कार्यातून सूट मिळाल्यादरम्यान सावधानता बाळगण्यासाठी काम करताना प्रदेशचे कृषी मंत्री लालचंद कटारिया यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आवाहन आहे की काम करताना सावधानी बाळगा, तोंडावर मास्क वापरा, तसंच हात सॅनिटायझरनं साफ करा आणि कृषीची उपकरणं इतरांबरोबर शेअर करू नका। कृषी उत्पादनांच्या विक्री दरम्यान जर बाजारात जावं लागणार असेल तर पूर्ण सावधानी बाळगा। प्रदेशच्या ऊस शेतकऱ्यांद्वारा साखर कारखान्यांपर्यंत ऊस घेऊन जाताना ठेवण्यात येणाऱ्या सावधानतेबाबत बोलताना मंत्री म्हणाले, सुबेच्या श्रीगंगानगर, हनुमानगड आणि चित्तोडगड शिवाय बुंदी आणि इतर ठिकाणी ऊसाची शेती असते। इथं ऊस तोडणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे। आता श्रीगंगानगर इथं असणाऱ्या सहकारी साखर कारखान्यात सॅनिटायझर बनवण्याचं काम होतं। कारखान्यात येणारे ऊस शेतकरी आणि आसपासच्या ग्रामीण किंवा कारखान्यांद्वारा मास्क आणि सॅनिटायझर दिले गेले तर ही चांगली सुरुवात असेल। मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना बाजारात आपल्या कृषी उत्पादनांना विक्रीला घेऊन जातेवेळी देखील कोरोनापासून सुरक्षेची गरज आहे। कृषी मंत्री कटारिया यांनी सांगितलं की सरकार आपल्या स्तरावर बरंच काही करत आहे, पण साखर कारखान्यांनाही पुढे जाऊन काम करण्याची गरज आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसच्या या जागतिक महामारीमुळे ग्रामीण जनतेला संक्रमण मुक्त ठेवलं जाऊ शकेल।